चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मेक्सिको साखर उत्पादन 417,341 मेट्रिक टन पर्यंत पोहोचले। यावर्षी डिसेंबर 21 पर्यंत मेक्सिको मधील साखर उत्पादन 417,341 मेट्रिक टन पर्यंत पोहोचले आहे। गेल्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे उत्पादनात घट झाली आहे। एकूण 25 कारखान्यांनी या हंगामात सामान्य कालावधीनंतर ऊस गाळपाच्या हालचाली सुरू केल्या आहेत। केवळ 7 कारखान्यांनी वेळेत काम सुरू केलं आहे। देशात कारखान्यांनी या हंगामात आतापर्यंत 4.67 मिलियन टन ऊस गाळप केलं आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत 6.88 मिलियन टन ऊस गाळप केलं गेलं होतं। गेल्या वर्षी 85,270 हेक्टरच्या तुलनेत या हंगामात एकूण 56,830 हेक्टर ऊस तोडणी झाली आहे।